आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 6 मान्यवरांचा सन्मान. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला. पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची आज नंदुरबारमध्ये जाहीर सभा. बांगलादेश विरुद्धच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघाचा 5-0 असा विजय. आणि राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी. आगामी 2 दिवसातही पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल देशभरातील विविध 65 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात राज्यातील 6 मान्यवरांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या या भव्य सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसंच वरिष्ठ केंद्रीय मंत्री उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या या पद्म पुरस्कार समारंभात 2 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनेते चिरंजीवी आणि अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. राज्यातील होरमुलजी एनकामा यांना साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात, डॉ अश्विन मेहता यांना औषध निर्माण क्षेत्रात, कुंदन व्यास यांना साहित्य शिक्षण पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार, तर शंकरबाबा पापळकर यांना समाजसेवा क्षेत्रात, उदय देशपांडे यांना क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रात, चंद्रशेखर मेश्राम यांना औषध निर्माण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यासाठीच्या प्रचारामुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार आता मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देत आहेत, तर मातब्बर नेते जाहीर सभा, प्रचार फेऱ्या आणि बैठका घेऊन मतदारांना आवाहन करत आहेत. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज नंदुरबारमध्ये प्रचारसभा घेणार आहेत, तर भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अहमदनगर, शिर्डी आणि पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका लावला. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्यासाठी आहे, असं फडणवीस पुण्यात बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कामांची माहिती दिली, तसंच विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. पुणे शहर भाजपच्या वतीनं विकसित भारत आणि विकसित पुण्यासाठीच्या युवा संकल्प पत्राचं प्रकाशनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागासाठी पश्चिम वाहिनी कृष्णेचं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी 4000 कोटी रुपयांची योजना करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्यात सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काँग्रेसमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल अहमदनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल श्रीरामपूरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ही निवडणूक देशाला दिशा देणारी असल्यानं डोळे उघडे ठेवून मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं. निवडणुकीचे पुढचे टप्पे जसजसे पार पडत आहेत तसतसे मोदी अस्वस्थ होत आहेत, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते काल साताऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते. अदानी अंबानी कोणाचे दोस्त हे जनतेला माहिती आहे, असं ते म्हणाले. कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारनं लावलेला 40% कर त्वरित मागे घ्यावा, त्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी काल नवी मुंबई परिसरात प्रचार फेरी काढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि इतर कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. अंबानी अदानी यांच्याकडून काँग्रेसला पैसा मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधान बेजबाबदारपणाचं असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. या प्रकरणी या उद्योगपतींची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे. नाशिकमधले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. आपल्यावरची कारवाई राजकीय आकसापोटी झाल्याचं बडगुजर यांचं म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप अंतर्गत अनोखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर तयार करण्यात आले आहेत. हे चार शुभंकर संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरून मतदानाविषयी जनजागृती करत आहेत. नाशिक महानगरपालिका आणि क्रेडाई संस्थेनं मतदार जागृतीसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन कामांचा प्रारंभ केला जातो. तसंच नवीन वस्तू सोने चांदी वाहन आणि गृहखरेदीही केली जाते. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आजच्याच दिवशी परशुराम जयंती आणि महात्मा बसवेश्वर जयंती देखील आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे वन विभागाच्या वतीनं जंगलातील वातावरण अनुभवण्यासाठी दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला निसर्गानुभव हा उपक्रम राबवण्यात येतो. यंदा 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पुणे जिल्ह्यातील विविध अभयारण्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असून त्यात वन्य प्राणीप्रेमींनाही सहभागी होता येणार आहे. भीमाशंकर अभयारण्य, सुपे इथलं मयुरेश्वर अभयारण्य आणि ताम्हिणी अभयारण्यात या रात्री प्राणीगणना होणार आहे. यासाठी प्राणीप्रेमींची नावनोंदणी सुरू झाली असल्याची माहिती पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली. महावितरणनं राज्यातील 3 कोटी 20 ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीज ग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ऊर्जा चॅटबॉट महावितरणच्या संकेतस्थळ आणि मोबाईल एपवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून या सेवेचा ग्राहकांना लाभ घेता येईल. क्रिकेट. बांगलादेशविरुद्धची 20 षटकांची क्रिकेट मालिका भारतीय महिला संघानं 5-0 अशी जिंकली आहे. बांगलादेशात सिल्हेट इथं काल झालेल्या 5व्या सामन्यात भारतानं 31 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 156 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशाला 20 षटकात 6 गडी गमावून 135 धावाच करता आल्या. राज्यात 1 मार्चपासून उष्माघाताच्या 202 रुग्णांची नोंद झाली असून एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ राधाकिशन पवार यांनी दिली. उष्माघाताचे सर्वाधिक 23 रुग्ण नाशिक जिल्ह्यात आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरची मागणीही वाढत आहे. जिल्ह्यातील 137 गावं आणि 912 वाड्या वस्त्यांना 167 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासगी विहिरी कूपनलिका अधिकृत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आले आहेत. तीव्र उन्हामुळे जिल्ह्यातील जनावरांच्या पाण्याचा आणि वैरणीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. राज्याच्या काही भागात काल पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसात उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पुण्याच्या काही भागात काल जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. अनेक भागात झाडं पडली आणि वाहनांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर, नागपूर शहर तसंच हिंगोली, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. वाशिममध्ये काल दुपारी वीज पडून एका मुलीचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 6 मान्यवरांचा सन्मान. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला. पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची आज नंदुरबारमध्ये जाहीर सभा. बांगलादेशविरुद्धच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघाचा 5-0 असा विजय. आणि राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी. आगामी 2 दिवसातही पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.